श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णु भगवन् नमस्ते। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव। हरि हरि हरि। बोला जगद्गुरु भगवान श्री कृष्ण महाराज की जय। मागच्या वेळेला आपण भगवान श्री कृष्णांच्या चरित्राला सुरुवात केली आणि श्री कृष्णांच्या जन्मापूर्वीची स्थिती कशी होती आणि जे भगवान श्री कृष्णांचं चरित्र झालं त्या चरित्राची विविध प्रकारची वैशिष्ट्य पाहिली, त्याचबरोबर या चरित्रामध्ये जे अनेक उल्लेख येणार आहेत, अनेक नावांचे उल्लेख येणार आहेत, त्याची वंशावळ देखील आपण पाहिली, पाहायला सुरुवात केली। मुळात हा जो वंश आहे हा वंश राजा नहुष पुत्र ययाती याच्यापासून सुरू झाला। मागच्या वेळेला आपण पाहिलं ययातीला देवयानी आणि शर्मिष्ठा अशा दोन पत्न्या होत्या आणि देवयानीपासून यदु आणि तुर्वसु असे दोन मुलगे आणि शर्मिष्ठेपासून द्रय्यू अनु आणि पुरु असे तीन मुलगे ययातीला झाले। त्याच्यापैकी जो पुरुचा वंश आहे त्या वंशामध्येच पुढे कुरु आणि या कुरु नावावरून नंतर कौरव हे या वंशाचं नाव पडलं आणि हा कुरु वंश धृतराष्ट्र पंडू आणि धृतराष्ट्राचे मुलगे आणि पंडूचे मुलगे इथपर्यंत कसा चालत आला ते मागच्या वेळेला आपण पाहिलं। राजा ययातीपासून हा पुरुवंश राजसिंहासन सांभाळणारा असा झाला। तसंच ययातीला जे देवयानीपासून यदु आणि तुर्वसु असे दोन मुलगे झाले त्याच्यापैकी यदूला सहस्रद पयोद क्रोष्टा नील आणि अंजिक असे पाच पुत्र झाले. याच्यातला जो क्रोष्टा होता त्या क्रोष्ट्याला गांधारी आणि माद्री अशा दोन पत्न्या होत्या. त्याच्यापैकी गांधारीला अन्नमित्र ही जी नावं आहेत ही नावं महाभारतात देखील गांधारी या नावानी अजून एक व्यक्तिमत्व आहे. दुर्योधनाची आई धृतराष्ट्राची पत्नी ही नावं वेगळ्या वेगळ्या काळामध्ये रिपीट होतात. जसं राम हे नाव अनेक काळामध्ये सर्व काळामध्ये पुन्हा पुन्हा ठेवलं जातं तशीच ही नावं समजावीत. गांधारीला क्रोष्ट्यापासून अन्नमित्र नावाचा मुलगा झाला. अन्नमित्रला निघ्न आणि निघ्नाला प्रसेन आणि सत्राजित असे दोन मुलगे झाले. तसंच माद्रीला युधाजित आणि देवमीढुष असे दोन मुलगे झाले. हा जो युधाजित होता त्या युधाजिताला वृष्णी आणि अंधक असे दोन मुलगे झाले. त्याच्यापैकी जो वृष्णी होता त्या वृष्णीला अन्नमित्र नावाचा मुलगा झाला. त्या अन्नमित्राला वृष्णी आणि शिनी असे दोन मुलगे झाले. म्हणजे वृष्णी हे नाव परत तुम्हाला आढळून येईल. आणि या वृष्णीला अक्रूर नावाचा मुलगा झाला. ज्या अक्रूराला कंसाची सख्खी बहीण दिलेली होती असा हा अक्रूर. आणि शिनीला सत्यक आणि त्याच्यानंतर सत्यकाला ययुधान नावाचा मुलगा झाला. तो सात्यकी या नावाने महायोद्धा म्हणून प्रसिद्ध झाला आणि महाभारत युद्धामध्ये सात्यकी लढलेला होता. युधाजिताला जो दुसरा अंधक म्हणून मुलगा होता त्या अंधकाला कुकर, त्या कुकराला धृष्णू, धृष्णूला कपोत रोमा, त्याला तैतरी, त्याला पुनर्वसू, अभिजित आणि आहुक अशी वंशावळ चालत आली. आणि आहुकाला देवक आणि उग्रसेन असे दोन मुलगे झाले. त्याच्यापैकी जो देवक आहे त्या देवकाला सात मुली झाल्या. देवकाचीच मुलगी देवकी होती. या देवकीचं लग्न श्रीकृष्णांचे वडील वसुदेव यांच्याशी झालं. पण गंमत अशी आहे की या देवकांच्या सातही कन्या वसुदेवाला दिल्या गेल्या, सातही बहिणी वसुदेवाला दिल्या गेल्या. त्याच्यातली देवकी आपल्याला माहीत आहे. वसुदेव आणि देवकी यांच्यापासून बलराम खरं म्हणजे बलराम हा देखील देवकीचा मुलगा नंतरच्या चरित्रामध्ये तो येईल. पण त्या विशिष्ट परिस्थितीत देवकीचा गर्भ वसुदेवाची अजून एक पत्नी रोहिणी तिच्या गर्भामध्ये नेऊन ठेवला गेला आणि रोहिणीला बलराम या नावाचा मुलगा झाला. आणि देवकीला जो आठवा मुलगा श्रीकृष्ण झाला त्याचं चरित्र आपण पाहणार आहोत. हे श्रीकृष्ण भगवान श्रीकृष्ण परमात्मा या नावाने ओळखले जातात. सर्वांग सुंदर अशा शरीराचे ज्यांचं अतिशय प्रेमळ हास्य प्रसिद्ध आहे असे मधुर अंतःकरणाचे प्रसादपूर्ण वचन बोलणारे पराक्रमपूर्ण लीलांनी सर्व भूलोकाला ज्यांनी आनंद विभोर केलं असे श्रीकृष्ण होते. त्यांच्या सुंदर अशा कानातल्या मकराकृती कुंडलांनी त्यांचे गाल चमचमत असत. विलासपूर्ण हास्यानी सर्वांच्या आनंदाला उधाण आणणारं असं त्यांचं मुखकमल पाहून स्त्री पुरुष कोणीही कधीही तृप्त होत नसत. वसुदेवांच्या घरी कारागृहामध्ये ते अवतीर्ण झाले. गोकुळामध्ये त्यांचं बालपण झालं. लहानपणी अनेक शत्रूंचा त्यांनी संहार केला. नीती न्यायाचं असं गणराज्य त्यांनी चालवलं. धर्म संस्थापना, साधूंचं संरक्षण, दुर्जनांचा नाश हे त्यांचं जीवित कार्य सबंध जीवनभर चाललेलं होतं. कौरव पांडव यांच्यात अभूतपूर्व युद्ध त्यांनी घडवलं. पृथ्वीवर अर्जुनाच्या विजयाचा त्यांनी डंका वाजवला. उद्धवाला आत्मतत्वाचा उपदेश करून ते परमधामाला गेले. अशा रीतीने अंधकाच्या वंशातून आईकडून देवकीकडून श्रीकृष्णांचा जन्म कसा झाला ते आपण पाहिलं. माद्रीला जो युधाजित मुलगा होता तसा देवमीढूष म्हणून देखील मुलगा होता. या देवमीढूषाला शूर आणि मधु असे दोन मुलगे होते. या मधु नावानेच माधव म्हणून श्रीकृष्ण ओळखले जातात. तसंच यादवांच्या नावानी यादव आणि वृष्णींच्या नावानी वार्ष्णेय म्हणून देखील ते ओळखले जातात. हे जे शूर होते देवमीढूषाचा मुलगा, त्यांना भोज्या नावाच्या आपल्या पत्नीपासून वसुदेव आदी 10 पुत्र झाले. त्याच्यामध्ये मुख्यतः वसुदेव आणि देवभाग यांची नावं घेतली जातात. या देवभागांना उद्धव नावाचा मुलगा झाला. जो श्रीकृष्णांचा परमभक्त म्हणून अमर झाला. वसुदेवाच्या जन्माबरोबर स्वर्गात आनक आणि दुंदुभी म्हणजे पडघम आणि नगारे वाजले. असं असल्यामुळे वसुदेवाचं आनक दुंदुभी असं देखील एक नाव आहे. वसुदेवाला देवकी आणि देवकीच्या अन्य बहिणी अशा 7 राण्या होत्या. तसंच रोहिणी देखील अजून एक त्याची राणी होती. देवकीपासूनच श्रीकृष्ण वसुदेव देवकीपासून श्रीकृष्ण झाले. हा शूर वंश असल्यामुळं त्यांना शौरी म्हणून देखील नाव पडलं. आपण जे भजन म्हणतो भव भय हरणा वंदित चरणा जय राधा जय माधवा शौरी, त्याच्यातला हा जो शौरी शब्द आहे तो या शूर वंशामध्ये निर्माण झालेले म्हणून शौरी असं नाव श्रीकृष्णांना पडलं. रोहिणीला बलराम आणि सुभद्रा असा मुलगा आणि कन्या झाली. श्रीकृष्णांना बलराम आणि सुभद्रा अशी बहीण भावंड होती. तसंच शूराला 5 कन्या होत्या. त्याच्यातली पहिली कन्या पृथा या नावानी प्रसिद्ध होती, जी लहानपणीच त्यांनी आपला मित्र कुंतीभोज नावाच्या राजाला दत्तक म्हणून दिली आणि कुंतीभोजाच्या नावावरून त्या मुलीला कुंती म्हणून संबोधण्यात येऊ लागलं। या कुंतीचा विवाह आपण मागच्या वेळेला जो कुरुवंश पाहिला त्याच्यातल्या पंडू बरोबर झाला। आणि पांडव या नावांनी जे विश्वविख्यात योद्धे होऊन गेले, युधिष्ठिर, भीमसेन, अर्जुन, तसंच कुंतीच्या दयेनी, कृपेनी, कुंतीच्या प्रेमामुळं पंडूची दुसरी राणी माद्री तिला देखील नकुल आणि सहदेव अशी दोन मुलं झाली। दुर्वासांनी देवतांना बोलवण्याची अशी विद्या कुंतीला तिच्या तरुणपणी कुमार अवस्थेत, कौमार्य अवस्थेमध्ये दिलेली होती आणि तिने लग्न होण्याच्या देखील आधी उत्सुकता म्हणून त्याचा प्रयोग केला। त्यामुळे कुंतीला लग्न होण्याच्या पूर्वीच सूर्यदेवांपासून एक पुत्र झाला, त्याचं नाव कर्ण असं आहे। शूराला ज्या अजून कन्या होत्या त्याच्यापैकी पृथकीर्ती, श्रुतदेवा, श्रुतश्रवा आणि राजाधिदेवी अशा अन्य कन्यांची नावं आहेत। याच्यातली जी श्रुतश्रवा होती ती चेदीराज दमघोषाला त्यांनी अर्पण केली आणि श्रुतश्रवा आणि दमघोष यांच्यापासून शिशुपाल नावाचा मुलगा झाला। हा शिशुपाल पूर्वाश्रमीचा हिरण्यकश्यपू होता असं भागवतामध्ये वर्णन आहे। अशा रीतीने हा जो यदूंपासून निर्माण झालेला यादव वंश आहे त्या वंशाची एकूण वंशावळी आहे। ही नावं याच्यानंतर चरित्र कथनामध्ये कुठं ना कुठं तरी येऊन जातील। याच्यापैकी ययातीच्या मुलांपैकी जो पुरू होता त्या पुरूंनी राजसिंहासन चालवलं आणि आपल्या वडिलांचा ययातीचा शाप मिळाल्यामुळं यदूला मात्र सिंहासनावर बसता आलं नाही। त्याला देखील एक गोष्ट आहे, आपण पाहिलं की ययातीच्या देवयानी आणि शर्मिष्ठा अशा दोन राण्या होत्या, त्याच्यातली जी देवयानी होती ती देवयानी दैत्यांचा गुरु शुक्राचार्य त्यांची मुलगी आणि शर्मिष्ठा ही दैत्यराज वृषपर्वाची मुलगी होती। त्याच्यातली देवयानी ही बृहस्पतीचा मुलगा कच शुक्राचार्यांकडून संजीवनी विद्या चोरून घेण्यासाठी म्हणून तिथं राहिलेला होता आणि कचावर तिचं प्रेम बसलेलं होतं। मात्र विद्या मिळवून परत जात असताना या विद्येचा तुला उपयोग होणार नाही अशा प्रकारचा शाप कचाला मिळाला, तर कचानी देवयानीला असा शाप दिला की असा शाप मला मिळाला तर तुझंही लग्न कुठल्याही ब्राह्मण मुलाशी होऊ शकणार नाही। अर्थात गुरूंची मुलगी म्हणून वृषपर्वा राजाच्या जवळ शुक्राचार्य राहत असल्यामुळं देवयानी वृषसेनाची मुलगी शर्मिष्ठा हिच्या बरोबर असे। एकदा वनविहारासाठी म्हणून शर्मिष्ठा, देवयानी आणि काही मैत्रिणी अशा गेल्या असताना वस्त्रांच्या अदलाबदलीवरून वनविहाराच्या वेळेला त्यांच्यामध्ये भांडण झालं. चुकून लज्जा रक्षणासाठी म्हणून तिने जी साडी नेसली, जी वस्त्र नेसली, ती शर्मिष्ठेची वस्त्र नेसली गेली. अशा वेळेला एका सामान्य ब्राह्मणाची मुलगी आणि राजवस्त्र नेसते म्हणून शर्मिष्ठा तिला अडवा तडवा बोलली आणि त्यावेळेला दोघींमध्ये बरंच भांडण झालं आणि शर्मिष्ठेनी देवयानीला विहिरीमध्ये ढकलून दिलं. पण विहिरीमध्ये पाणी बेताचं असल्यामुळं देवयानी वाचली. तिथून ययाती नावाचा राजा जात असताना त्यांनी विहिरीत असलेल्या देवयानीला पाहिलं आणि देवयानीला त्यांनी वाचवलं. देवयानीचा आणि ययातीचा कालांतराने विवाह झाला. पण विवाहाच्या वेळेला आपल्या मुलीचं आणि शर्मिष्ठेचं भांडण झालं ही गोष्ट न सहन होऊन वृषपर्वा राजाला सोडून शुक्राचार्य निघून जायला लागला. तेव्हा राजा शुक्राचार्यांनी न जाण्यासाठी म्हणून गयावया करायला लागला. अशा वेळेला देवयानीनी अशी अट घातली की शुक्राचार्य वृषपर्व्यांकडे राहू शकतील प्रोव्हाइडेड जर शर्मिष्ठा माझा विवाह झाल्यानंतर ययातीच्या घरी 100 दासींसह माझं दास्यत्व करण्यासाठी येईल तर शुक्राचार्य राहू शकतील. शर्मिष्ठेने वडिलांच्या कार्यासाठी आणि राष्ट्राच्या भल्यासाठी म्हणून अशा प्रकारची मानहानिकारक अट मान्य केली. शर्मिष्ठा ही देवयानीपेक्षा दिसायला अधिक सुंदर होती आणि ययातीने शर्मिष्ठेशी देखील गुपचूप गंधर्व पद्धतीने विवाह केला. कित्येक दिवसांनी या विवाहाची वार्ता समजल्यानंतर देवयानी शुक्राचार्यांकडे रागावून जायला निघाली. तेव्हा शुक्राचार्यांनी ययातीला शाप दिला की माझ्या मुलीला अशा प्रकारे फसवल्यामुळं तुला म्हातारपण येईल. ययातीने शुक्राचार्यांच्या लक्षात आणून दिलं की मला जर म्हातारपण आलं तर माझ्याबरोबर तुमच्या मुलीला देखील त्रास सहन करायला लागेल. तेव्हा शुक्राचार्यांनी आपण जो शाप दिला त्याच्यातली चूक लक्षात घेऊन उशाप दिला. तू तुझं म्हातारपण जर कोणी घेऊ शकलं तर परत तरुण होऊ शकतोस. त्यावेळेला यदूपासून ते पुरूपर्यंत जी 5 मुलं त्याला झालेली होती सर्वांना ययातींनी आपलं म्हातारपण घ्याल का अशा प्रकारे चौकशी केली. बाकीच्या 4 मुलांनी नकार दिल्यानंतर पुरूंनी पितृभक्तीने प्रेरित होऊन म्हातारपण स्वीकारलं. ययाती अशा प्रकारे पुन्हा पुन्हा तरुणपण स्वीकारत 1000 जगला. 1000 विषयभोग भोगल्यानंतर त्याला अतिशय पश्चाताप झाला. इथले भोग संपत नाहीत आणि त्यांनी असं ठरवलं की पुरूचं तारुण्य पुरूला आपण परत द्यायला पाहिजे. तारुण्य जसं त्यांनी पुरूला बहाल केलं तसं तारुण्याबरोबर त्यांनी राजसिंहासन देखील पुरूला देऊन टाकलं. म्हणून पुरूचा वंश हा सिंहासनाधिष्ठित राजांचा सम्राटाचा वंश म्हणून पुढे प्रसिद्धीला आला. त्यांनी आपले जे बाकीचे मुलगे होते द्रह्यू त्याला आग्नेय दिशेला काही भूभाग दिला, यदूला दक्षिण दिशेला काही भूभाग दिला, तुर्वसूला पश्चिम आणि उत्तरेला अनूला काही भूभाग त्यांनी दिला. आणि यदूला त्यांनी असा शाप दिला, मोठा मुलगा होता आणि नाई म्हणाला याचं वर्म त्याला शल्य डाचत होतं. त्यामुळे यदूला त्यांनी असा शाप दिला की तुझ्या वंशाचे लोक नेहमीच राज्यहीन असतील, तुम्ही राज्य शकट चालू शकणार नाही. मात्र यदू अत्यंत सदाचरणी होता, त्याचा सगळा वंश परमपवित्र असा झाला. यदूचा वंश पाप हरण करणारा ठरला. यदूचा आणि दत्तात्रयांबरोबर ब्रह्मज्ञानाचा देखील संवाद प्रसिद्ध आहे, आणि या संवादामुळे दत्तात्रयांपासून निजबोध प्राप्त होऊन यदूनी सर्व संघ परित्यागाची भावना घेऊन समाधी घेतली आणि यदू ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला. पण असं असल्यामुळे यदुवंशीय जे यादव ते मात्र सिंहासनाधिष्ठित असे राजे कधीही होऊ शकले नाहीत. या वंशांबरोबर अजून एक दोन वंश आपल्याला पाहणं आवश्यक आहे. त्याच्यातला एक वंश म्हणजे पांचाल वंश. दिवोदास नावाच्या पुरुषापासून मित्रेयू, त्याच्यापासून चवन, सुदास, सहदेव आणि सोमक असे मुलगे झाले. त्या सोमकापासून जंतू आणि पृषत असे दोन मुलगे झाले. त्या पृषताला द्रुपद नावाचा मुलगा झाला. या द्रुपदाला धृष्टद्युम्न नावाचा मुलगा झाला, जो महारथी म्हणून पुढे प्रसिद्ध झाला आणि कौरव पांडव युद्धामध्ये ज्यांनी पांडवांचा सेनापती म्हणून भूमिका बजावली. द्रुपदाला एक मुलगी झाली, ती द्रौपदी या नावाने प्रसिद्ध होती. तिला पांचाली असं म्हटलं जातं आणि पांडवांशी तिचा विवाह झाला. तसंच मगध देशीय वंश संवरण नावाच्या पुरुषापासून सुधन्वा, त्याच्यापासून कृती, त्याच्यापासून बृहद्रथ आणि चेदी देशाचे राजे असा वंश चालत आला. त्याच वंशामध्ये पुढे शिशुपाल झाला. तसंच या बृहद्रथाला आपल्या अजून एका पत्नीपासून गर्भ राहिला, पण तो गर्भ बाहेर आल्यानंतर दोन तुकड्यांमध्ये होता. असं असल्यामुळे तो गर्भ फेकून देण्यात आला, ते दोन्ही तुकडे फेकून देण्यात आले. जरा नावाच्या राक्षसिणीनी जिवंत हो जिवंत हो असं म्हणून ते दोन्ही तुकडे जुळवले आणि जो मुलगा प्राप्त झाला तो जरासंध या नावाने प्रसिद्ध झाला. हा अतिशय सामर्थ्यशाली असा राजा होता आणि मगध राज जरासंध म्हणून श्रीकृष्णांच्या चरित्रामध्ये त्यांना एक विशिष्ट स्थान निश्चित आहे, श्रीकृष्णांचं वैरी म्हणून. हे जे यादव होते, या यादवांमध्ये जे यदुवंशीय होते त्याच्यामध्ये वृष्णीपासून झालेले वृष्णी, अंधक, शूर, कुकर अशा सगळ्या परिवाराचे लोक आपली आपली गणराज्य समूह करून थोडा थोडा भूप्रदेश सांभाळत असत. हा जो भूप्रदेश होता तो राज्य म्हणावा एवढा मोठा नव्हता. त्यांचा जो संघ होता या परिवाराचे लोक त्यांना गण असं म्हणत असत. आणि राजेशाहीची पद्धत जरी सिंहासनाधिष्ठित राजपद्धत नसली तरी देखील त्यांच्यामध्ये संघ किंवा गणनायक अशा पद्धतीने गणपद्धती होती. याच्यामध्ये एक गणाध्यक्ष किंवा संघनायक असा सर्वानुमते निवडला जाई, जो या परिवारातला श्रेष्ठ पुरुष असेल, पराक्रमी असेल, धर्मानी नीतीनी चालणारा असेल, त्याला आपल्या आपल्या वृष्णी, अंधक, शूर, कुकर या जमातींमध्ये किंवा या परिवारांमध्ये नायक म्हणून नेमत असत. आणि बाकीचे परिवारातले जे गुणी लोक असत ते प्रतिनिधी किंवा मंत्री या नावाने काम करत असत. ही जी गणराज्य असत ही गणराज्य एकजुटीने चालत असत. यांच्यामध्ये परस्परात लोभ आणि मत्सराच्या पोटी येणारा द्वेष व क्रोध गणराज्य नाहीसे व्हायला कारण ठरत असे, पण त्यांचा व्यवहार असा असे की या गोष्टी शक्यतोवर निर्माण होणार नाहीत, आणि जर निर्माण झाल्या तर आपल्या गणाच्या अंतर्गतच त्या सोडवल्या जातील असं शहाणपण या गणांमध्ये होतं। गणराज्याचा अध्यक्ष हा नामधारी राजा किंवा राजा या पदवीचा असे। अशा तऱ्हेने उग्रसेन हा गणांचा राजा होता, नामधारी राजा होता। हे जे संघराज्य असायचं या संघराज्याची संसद किंवा लोकसभा अशी भरत असे, आणि त्या ठिकाणी सगळे गणप्रमुख जमत असत, चर्चा करत असत, वादविवाद होत असत आणि सामूहिक निर्णय घेतले जात असत। या संसदेला सुधर्मा असं म्हणत असत। कृष्णाच्या जन्मापूर्वीची जी राज्यव्यवस्था होती ती राज्यव्यवस्था अशा प्रकारे दोन चौकटींमध्ये मुख्यतः चालत असे। पहिली म्हणजे सिंहासनाधिष्ठित सम्राटांची राज्यसत्ता, त्याच्यामध्ये पुरु नंतर कुरु कौरव आणि अनेक राजघराणी प्रचलित झाली। त्याच्यामध्येच एक चेदीराज दुसरे मगधराज अशी राज्य निर्माण झाली। यांचं वैशिष्ट्य असं होतं या राज्य संस्थांचं की हे जरी राजसत्ता चालवत असले तरी देखील हे धर्मांनी चालणारे होते। त्यांच्यावर पौरजन सत्ता म्हणजे एका त्या राज्याचे जे नागरिक असत त्या नागरिकांची सत्ता अशी देखील चालत असे। तसंच सचिव सत्ता म्हणजे त्या राज्यामध्ये जे हुशार लोक आहेत तर ते हुडकून सचिव म्हणून घेतले जात आणि या सचिवांचा निर्णय हा सम्राट ऐकत असे। तसंच अमात्य सत्ता आणि तपस्वी सत्ता या चार सत्तांचं बळ या सम्राटांना असे, आणि या चारही सत्तांवर अंतिम नियंत्रण धर्मसत्तेचं असायचं। तसंच गणराज्य संस्थेनी यादव कुलीन अनेक कुळ आपण पाहिलं, वृष्णी अंधक शूर कुकर अशा प्रकारची अनेक कुळ आपली आपली गणराज्य चालवत असत। गणाध्यक्षाच्या माध्यमातून एकूण राजव्यवस्था चालत असे, आणि यदूचा पुढे निर्माण झालेला जो परिवार यांच्यापुरती ही मर्यादित होती। याच्यामध्ये जो गणप्रमुख असे तो संसदेच्या माध्यमातून सर्व कारभार चालवत असे। याची वैशिष्ट्य म्हणजे हे गणराज्य होतं, इथं सिंहासनाधिष्ठित राजा नव्हता। गणप्रमुख असे, प्रधानमंत्री इत्यादी सगळी कामं वाटून घेतली जात असत, आणि तपस्वी सत्ता धर्मसत्तेचं नियंत्रण देखील या गणसत्तेला मान्य असे। ही या ज्या दोन्ही सत्ता आहेत या दोन्ही सत्ता सिंहासनाधिष्ठित सत्ता आणि गणराज्य सत्ता या दोन्ही सत्ता एक प्रकाराने नीतीने धर्माने आपल्या बाहुबलावर प्रतापाने बुद्धिमत्तेवर या गुणविशेषांवर आधारित अशा चालत असत। एकामध्ये सम्राट काम करत असे आणि एकामध्ये नेता काम करत असे, पण सम्राटांचा देखील सम्राटाची निवड देखील हे निकष लावून केली जात असे। बहुंशी या पुरुकुलात किंवा कुरुकुलामध्येच दुष्यंतांनी विश्वामित्रांची मुलगी शकुंतला हिच्याशी रानामध्ये गंधर्व विवाह केला, आणि ती आपल्या मुलाला घेऊन जेव्हा दुष्यंताकडे आली तेव्हा दुष्यंत तिला ओळखेनासा झाला। तो असं म्हणाला की मी हे मान्य करत नाही, रानात असताना आपला विवाह झाला ही गोष्ट मला मान्य नाही। अशा वेळेला पौरजन सत्ता, सचिव सत्ता, अमात्य सत्ता, तपस्वी सत्ता आणि धर्मसत्ता
या सगळ्या सत्तांचं दडपणाने भरताला मुलगा म्हणून त्याला स्वीकारावं लागलं. एवढंच नव्हे तर त्याच्या सगळ्या मुलांमध्ये भरत हाच श्रेष्ठ असल्यामुळं भरत हा चक्रवर्ती सम्राट म्हणून पुढे उदयाला आला. त्याला आपलं राज्य भरताला द्यायला लागलं. अशा रीतीने धर्मसत्तेच्या प्रभावाखाली हे सगळे काम करत असत. भगवान श्रीकृष्णांच्या जन्मापूर्वी ही जी सम्राट सत्ता आणि गणराज सत्ता यांचे बहुतेक आदर्श गुण नाहीसे झालेले होते आणि त्याचं एक प्रकारे विडंबन सुरू झालेलं होतं की जे समाजव्यवस्था धर्मव्यवस्था परमार्थ या सर्वांना अतिशय विघातक असं होतं, त्याचे दूरगामी परिणाम सर्व समाजाला भोगायला लागणार होते. या सम्राट सत्ता आणि गणराज्य सत्ता यांच्या अधपाताची कारणं अशी होती की जे सम्राट अथवा गणाध्यक्ष असत त्यांना राज्य करण्याची तीव्र इच्छा निर्माण होऊन ते राज्य शकट सोडायला तयार होत नसत. तसंच राज्य करण्यासाठी आपली मुलंच आता लायक आहेत अशा प्रकारे विचार प्रवाह त्यांच्यात दृढ व्हायला सुरुवात झालेली होती. जो गुणी तो राजा ही भूमिका मागं पडायला सुरुवात झालेली होती आणि आपलं राज्य टिकवण्यासाठी बळाचा वापर अधर्माचं आचरण देखील करण्याची तयारी आणि अपरिमित सत्ता लालसा कामभोग लालसा धनसंपत्तीची लालसा आणि साम्राज्य विस्ताराची लालसा यांनी त्यांना हळूहळू पछाडल्यासारखं असं झालेलं होतं. आणि हे जे इप्सित होतं ते इप्सित साधण्यासाठी म्हणून त्यांनी प्रथम धर्मसत्ता झुगारायला सुरुवात केली. साधू आणि संतांचा त्रास त्यांना वाटायला सुरुवात झालेली होती, कारण धर्म ईश्वर नीती निस्पृहता परमार्थ आध्यात्मिकता या गोष्टींमध्ये अधर्माला विरोध करण्याची साहसी बाणेदार अशी एक वृत्ती निर्माण होते. ती वृत्ती यांना खुपायला सुरुवात झाली. तसंच पौरजन अमात्य सचिव आणि तपस्वी यांचं नियंत्रण त्यांनी हळूहळू झुगारून द्यायला सुरुवात केली. आणि मग प्रजेला अन्याय मार्गाने लुबाडणं अनेक प्रकारची कर आकारणी करणं मनमानी आणि अनैतिकतेला प्रोत्साहन देणं तसंच तमोगुणी आणि दुष्टांचं राज्य शकट चालवण्यासाठी म्हणून सहाय्य घेणं अशा प्रकारच्या गोष्टी या सत्तांनी दोन्ही सत्तांनी सरसकट करायला सुरुवात श्रीकृष्णांच्या जन्माच्या पूर्वी सुरुवात केलेली होती आणि यातून धर्माऐवजी बळाला महत्व यायला लागलेलं होतं. नीती धर्म प्रताप बुद्धिमत्ता या गुणविशेषावर सम्राट निवडण्याच्या प्राचीन पद्धतीला अर्धचंद्र देण्यात येऊ लागला होता. बळाच्या जोरावर इतरांचे न्याय्य अधिकार लुबाडून अधिराज्य गाजवण्याची वृत्ती वाढायला सुरुवात झालेली होती. आपण करू तेच धर्म्य असा दर्प यांच्यामध्ये होता. अशा प्रकारची अन्याय आणि अधर्म यांच्या पराकोटीची वृद्धी भगवान श्रीकृष्णांच्या जन्माच्या दरम्यान निर्माण व्हायला लागलेली होती. असे काही राजे की जे राजे हे सर्व धुडकावून लावत होते आणि ज्या शक्तींच्या विरोधात श्रीकृष्णांना काम करायला लागलं त्यांची माहिती आपण घेणं आवश्यक आहे. त्याच्यामधला पहिला राजा मगध देशाचा राजा जरासंध हा होता. याच्या नेतृत्वाखाली असुरी असा साम्राज्यवाद उभा राहिलेला होता. त्यांनी विद्यमान असलेल्या सु सूर्यवंशी आणि चंद्रवंशी असं ज्याला म्हणता येईल अशा कुळातल्या सगळ्या राजांना मुळापासून उखडून टाकण्याचं चंद्र बांधलेला होता. जुने राजवंश नष्ट करणं, उग्रधंडाच्या भयाने धार्मिक लोकांना सत्तेचं दास बनवण्याचा प्रयत्न करणं असं काम त्यांनी आरंभिलेलं होतं. जे त्याच्या सत्तेचे अंकित होतील त्यांच्याकडून भले मोठे नजराणे आणि खंडण्या घेऊन त्यांना त्यांनी जीवदान दिलं आणि जे त्यांना विरोध करत होते अशा 86 राजांना त्यांनी आपल्या पराक्रमाने जिंकलेलं होतं आणि कारागृहामध्ये टाकलेलं होतं. जरासंधाला अजून 14 राजांना जिंकण्याची इच्छा होती. आपलं साम्राज्य सतत विस्तारण्याच्या खटपटीत तो होता. त्याचा 100 राजबलींचा नरमेध समारंभ साजरा करण्याचा विचार होता. पशूंसारखं राजांना यज्ञामध्ये अर्पण करणं, यज्ञामध्ये बळी देणं अशा प्रकारे घाट त्यांनी घातलेला होता आणि त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी गणराज्य देखील बुडवायला सुरुवात केलेली होती. गणराज्यामध्ये इतर सम्राटांच्या राज्यांच्या तुलनेने अधिक सुख आणि समानता, एकसंधता अशी जाणवायला सुरुवात झालेली होती. कारण बहुतेक सम्राट हे स्वतःचं राज्य टिकवण्यासाठी कोणत्याही मार्गाचा प्रयत्न करतच होते. पण या एकसंधतेमुळे गणराज्य सहसा कोणाला अंकित होत नव्हती. जरासंधानी त्यांच्यामध्ये भेद पाडणं आवश्यक आहे असं जाणलं आणि जे अंधकांचं गणराज्य होतं ते गणराज्य वस्तुत दान पराक्रम धर्माचरण यांनी युक्त असं होतं आणि राजा अशी पदवी असलेला पण राजा नसलेला गणमुख्य जो उग्रसेन तो तिथं राज्य करत होता. त्यांनी या उग्रसेनाच्या मोठ्या मुलाला कंसाला आपल्या हाताशी घेतलं. हा कंस अतिशय पराक्रमी सामर्थ्य संपन्न असा होता. जरासंधानी आपल्या दोन मुली अस्ती आणि प्राप्ती या दोन मुली जरासंधाला कंसाला देऊ केल्या आणि कंसाचं एकूण सामर्थ्य पाहून त्यांनी कंसाला इतर राज्य बुडवण्यासाठी म्हणून आपल्या हाताशी घेतलं. जरासंधाचा जावई होता क्षणी जगज्जेत्या आणि बलसंपन्न अशा मगधांचं महान सामर्थ्य मुळातच पराक्रमी असलेल्या कंसाच्या पाठीशी सर्व प्रकाराने उभं राहिलं. जरासंधाच्या प्रेरणेने कंस गणराज्याचं स्वरूप नाहीसं करून त्या जागी स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायला लागला. हा कंस अर्थात स्वतंत्र गणराज्याचं सदस्य आणि कुळाचे जे मुख्य होते ते सगळे कंसाच्या या अशा प्रकारच्या दुर्वर्तनाला विरोध करायला लागले. त्यांनी कंसाला संघटित विरोध करण्यासाठी म्हणून अन्य वंशीय होते त्यांच्यामधलेच त्या अन्य अंधकांच्या खेरीज इतर वंशीयांशी देखील नातेसंबंध जोडायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये कंसाची बहीण सुतनु तिला वृष्णी गणाचा मुख्य जो अक्रूर मगाशी नाव आलेलं होतं त्या अक्रूराला दिलं. उग्रसेनाच्या पुतणीचा म्हणजे देवकीचा उग्रसेनाचा भाऊ देवक याची मुलगी तिचा विवाह शूरवंशामधला वसुदेव हिच्याबरोबर केला. तसंच देवकाच्या अन्य देखील सर्व कन्या वसुदेवाला दिल्या गेल्या. अशा प्रकारची सत्तेची फेरजुळणी करत असताना देखील जरासंधाच्या सामर्थ्याच्या एकूण पोलादी पाठबळामुळे कंसाची सत्ता डळमळीत होत नव्हती. त्यांनी विरोधकांचा वध केला किंवा त्यांना पळवून तरी लावलं. प्रजेचा आनंदी छळ त्यांनी आरंभिला. पदवीधर राजा असं स्वरूप न राहता उग्रसेनाला बंदीवासात टाकलं. खऱ्या अर्थाने यादवांचा एकमुखी राजा कंस बनला. त्यांनी आपल्या स्वतःला राज्याभिषेक देखील करून घेतला. प्रजेवर अपरिमित कर लागले. चारित्र्य आणि नीतीचा मार्ग सोडून त्यांनी कायम वर्तन करायला सुरुवात केली. आपली वेळ संपली. कंसाचे दोन मेहुणे होते. एक म्हणजे अक्रूर, त्याच्या सख्या बहिणीचे यजमान, आणि दुसरे वसुदेव, चुलत बहीण देवकी, तिचे यजमान. हा जो अक्रूर होता तो अक्रूर देखील कंसाच्या विरोधाकरताच लग्न लागलेला असल्यामुळं तो एकूण कंसाच्या विरोधात होता. तरी देखील अक्रूर हा एक प्रकारे राजकारणी आणि धोरणी होता. असं असल्यामुळे त्याचा विरोध गुप्त होता, कधीही प्रगट झाला नाही. वरून मात्र त्यांनी कंसाशी नेहमी मैत्री केली. म्हणून कंसाने पुढे मोठ्या विश्वासाने अक्रूरालाच कृष्णाला आणण्यासाठी, म्हणून मथुरेत आणण्यासाठी म्हणून पाठवलं. संपत्ती आणि सत्तेचा तो गुप्तपणे अभिलाषी होता, एकूणच तत्वाशी तडजोड करणारा होता. आणि कंसाच्या विरोधात तो आहे अशा प्रकारे त्याची कीर्तीच होती. त्याचे आणि कंसातले मतभेद वारंवार प्रगट होत असत. तो सत्याशी कायम प्रामाणिक राहत असे आणि कंसाच्या शत्रुत्वाला वसुदेवाच्या या वृत्तीमुळे एकूण निमंत्रणच दिलं गेलं. अजून एक पाशवी सत्ता श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला उदयाला येत होती. ती सत्ता कुरुवंशीय धृतराष्ट्र चालवत होता. ते काय घडत होतं ते आपण पुढच्या वेळेला बघू. ही सगळी पार्श्वभूमी लक्षात येऊन मग श्रीकृष्णांचं जे जीवित कार्य, धर्मसंस्थापना आणि साधूंचं रक्षण कसं आहे, त्यांच्या आधीची परिस्थिती कशी होती हे लक्षात घेतलं म्हणजे मग श्रीकृष्णांचं जे जीवित कार्य आहे ते जीवित कार्य कसं प्रभावीपणाने त्यांनी केलं याचीही आपल्याला कल्पना येईल. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण धृतराष्ट्राचं अन्याय्य पद्धतीने असणारं राज्य कसं श्रीकृष्ण जन्माच्या वेळेला उदयाला येत होतं हे पाहून मग वरातीच्या वेळेला, देवकीच्या लग्नाच्या वेळेला सारथ्य करत असताना, खरं म्हणजे वसुदेव आणि देवकीचं स्वतः घोडे हाकत असताना जी आकाशवाणी झाली आणि भगवंतांच्या अवतार कार्याची नांदी झाली तो भाग आपण पुढच्या वेळेला बघूया. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्. ओम
शांति शांति शांति। माउली स्वामी जी बोला, जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।